उपदेशक अध्याय 10. जसे मरण पावलेल्या माशा गांध्यांचे सुगंधी तेल दुर्गंधित करतात, त्याचप्रमाणे थोडासा मूर्खपणा खुपशा शहाणपणाचा आणि सन्मानाचा नाश करू शकतो. शहाणेचे मन त्याच्या उजवीकडे आहे, पण मूर्खाचे मन त्याच्या डावीकडे असते. जेव्हा मूर्ख रस्त्यावरून चालतो, त्याचे विचार अर्धवट असतात. तो मूर्ख आहे हे प्रत्येकाला दिसते. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर रागावले आहेत, म्हणून तुम्ही तुमची कामे सोडू नका. शांत राहिल्याने मोठा असह्य संताप शांत होतो. एक अनर्थ तो मी पृथ्वीवर पाहिला आहे, अधिकाराच्या चुकीने येतो ते मी पाहिले आहे. मूर्खांना नेतेपदाची जागा दिली जाते आणि यशस्वी मनुष्यांना खालची जागा दिली जाते. मी दासास घोड्यावरून जाताना पाहिले आणि जे यशस्वी लोक होते त्यांना दासाप्रमाणे जमिनीवरून चालताना पाहिले. जो कोणी खड्डा खणतो तोच त्यामध्ये पडू शकतो आणि जो कोणी भिंत तोडून टाकतो त्यास साप चावण्याची शक्यता असते. जो कोणी दगड फोडतो त्यास त्यामुळे इजा होऊ शकते आणि जो लाकडे तोडतो तो संकटात असतो. लोकांनी हत्यार बोथटले व त्यास धार लावली नाही तर अधिक जोर लावावा लागतो, परंतु कार्य साधण्यासाठी ज्ञान उपयोगाचे आहे. जर सर्पावर मंत्रप्रयोग होण्यापूर्वी तो डसला तर पुढे मांत्रिकाचा काही उपयोग नाही. शहाण्याच्या तोंडची वचने कृपामय असतात, परंतु मूर्खाचे होठ त्यालाच गिळून टाकतील. त्याच्या मुखाच्या वचनाचा प्रारंभ मूर्खपणा असतो आणि त्याच्या भाषणाचा शेवट अपाय करणारे वेडेपण असते. मूर्ख वचने वाढवून सांगतो, पण पुढे काय येणार आहे हे कोणाला माहीत नाही. त्याच्या मागे काय होईल ते त्यास कोण सांगेल. मूर्ख श्रम करून थकतो, कारण नगराला जाण्याचा मार्ग तो जाणत नाही. हे देशा, तुझा राजा जर बालकासारखा असला आणि तुझे अधिपती सकाळी मेजवानीला सुरुवात करतात तर तुझी केवढी दुर्दशा. पण जेव्हा तुझा राजा उच्च कुलीनाचा मुलगा आहे आणि तुझे अधिपती नशेसाठी नाही तर शक्तीसाठी सुसमयी जेवतात, तेव्हा तुझा देश आनंदित आहे. जर एखादा मनुष्य कामाच्या बाबतीत खूप आळशी असेल तर त्याचे घर गळायला लागेल आणि त्याचे छत कोसळून पडेल. लोक हसण्याकरता मेजवानी तयार करतात, तर अक्षरस जीवन आनंदित करतो आणि पैसा प्रत्येक गोष्टीची गरज पुरवतो. तू आपल्या मनातही राजाला शाप देऊ नको आणि श्रीमंताला आपल्या झोपण्याच्या खोलीतही शाप देऊ नको, कारण आकाशातले पाखरू तुझे शब्द घेऊन जाईल आणि जे काही पक्षी आहेत ते गोष्टी पसरवतील.